राती आणली चिकन चिल्ली, चिकन चिल्ली दाबून खाल्ली, खाता खाता चांगली बोलली, भाज्या पचत नाही हल्ली. म्हटलं मामी भाज्या नाही ना पचत तुम्हाला, अहो मग काना मटन चिकन वजडी पाया कलेजी जे पाहिजे ते का, पण कल्टी देऊ नका. उद्या तुमचा मी संगी येणार होतो, कवळी दाताची बसवून देणार होतो, मग तुम्हाला हाटीला नेणार होतो, चिकन लॉलीपॉप खायला घेणार होतो.
ए बाबा, अरे क्या क्या खेलाय गा सासू को, अरे अभी ती क्या खायगी वय, याडा कुठला
खाईल ना. अहो माझी सासू नाही मामुली, अन गेली माझी सख्खी सासू गेली, दादा गेली माझी सख्खी सासू गेली. या ग बायानो याना, हिला उचलून बाहेर घ्याना, ब्युटी पार्लर मधी न्याना, भारी मेकअप करून आना. मामी तुम्ही काल आयब्रो करणार होते ना, अहो मग घ्याना सगळं करून, पुऱ्या बॉडीची मसाज करा मामी, भारी तोंडाला ब्लिचिंग करा मामी, मस्त केसांना शेप द्या हो मामी, मेहंदी हातावर काढून घ्या हो मामी.
या यन्नडे या कितना सजाता रे सासू को आ, अरे ऐसे से तेरे सासरे को हार्ट अटॅक आएगा ना रे.
आहो त्याच्यासाठीच ही तयारी केली, आणि गेली माझी सख्खी सासू गेली, दादा गेली माझी सख्खी सासू गेली. मामी सांगा मला खर, तुम्ही करत चालल्या का वर, वर जाण्या अगोदर करा माझ्या नावावर घर. मामी अहो तुमची पोरगी उघडी पडली हो मामी, आता उठून सांगा की सार नीट, पैसे साठवून ठेवले कुठ कुठ, तुमच्या लेकीला जीन्स पॅन्ट पाहिजे पीठ, तुमच्या दिवसाला पाहिजे मला सूट बूट.
वा रे वा, जाऊ बुवा ना, मी काय टोपी टावेल घेऊन नसतं, तुमचं तोंड बघायचं वय, आमच्या राडायचा काय विचार करता की नाही.
अहो तुम्हाला बॉम्बलायची बिदागी दिली, आणि गेली माझी सख्खी सासू गेली, दादा गेली माझी सख्खी सासू गेली. तुम्हाला आंघोळ घालतो मामी, आता शेवटच बोलतो मामी, लई चिकट दिसता तुम्ही, आता किती रडायचं आम्ही. ए दादा आता एक काम करतो का,
बोल ना.
अरे लई भूक लागली बघ, तुम्हाला पण लागली असेल, अहो मग घ्या ना एक छोटासा ब्रेक, मामी तुम्ही पण घ्या ना थोडा ब्रेक, कुणी बघत नाही खाऊन घ्या बिस्किट केक, आठवा लवकर म्हणतात सारे लोक, झाला उशीर फिरायला लागलंय डोक.
नामो ना आता लय उशीर झाला बाग, त्या असला किती येल झाला ना, तो प्रतीक पण आला बाग, उचलायची का तिरडी.
कोण म्हणतय त्यावा खाली, आणि गेली माझी सख्खी सासू गेली, दादा गेली माझी सख्खी सासू.